आजचे दैनिक सुभक्ति पर्वोत 18 नोव्हेंबर वचनाचे मर्मभेदी सामर्थ्य कारण देवाचे वचन सजीव सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. इब्री 4:12. देवाचे वचन हीच आमची एकमात्र आशा आहे. देवाच्या अभिवचनांची सुवार्ता आणि त्याच्या न्यायाचे सावधगिरीचे इशारे इतके तीक्ष्ण आणि सजीव आणि सक्रिय आहेत की ती माझ्या अंतकरणाच्या तळाशी जातात आणि मला दाखवतात की पापाचा खोटेपणा हा खरोखर खोटेपणाच आहे. गर्भपात माझ्यासाठी उज्ज्वल भविष्य निर्माण करणार नाही. तसेच फसवणूक अथवा भडकाऊ वस्त्र घालणे अथवा माझी लैंगिक शुद्धता धुळीस मिळवणे अथवा कामाच्या ठिकाणी प्रामाणिकपणाविषयी शांत राहणे किंवा सोडचिट्टे किंवा सूड घेणे याही गोष्टींनी माझे कसलेच कल्याण होणार नाही. आणि या फसवणुकीपासून जर कोणी मला वाचवत असेल तर ते आहे देवाचे वचन. देवाच्या वचनाचे अभिवचन आमच्या अंतकरणातील संतोषकारक सुखविलासाप्रमाणे पापाच्या झुराळांवर पहाटेच्या उज्ज्वल प्रकाशाची मोठी खिडकी उघडण्यासारखे आहे. परमेश्वराने तुम्हाला तुमचे अंतकरण कठोर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि तुम्हास भुरळ पाडून परमेश्वरापासून दूर नेणाऱ्या आणि विनाशाकडे घेऊन जाणाऱ्या पापाच्या खोल फसवणुकीपासून तुमचे रक्षण करण्याकरिता त्याची सुवार्ता त्याची अभिवचने त्याचे वचन दिले आहे. विश्वासाचे जे सुयुद्ध ते आनंदाने करा कारण देवाचे वचन सजीव आणि सक्रिय आणि कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. ते पापाच्या कोणत्याही फसवणुकीस भेदून आरपार जाते आणि जे खरोखर मूल्यवान आहे आणि जे खरोखर विश्वास ठेवण्यास पात्र आणि प्रिय आहे ते उघडकीस आणते.